आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अहमदाबादमधील अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. पंतप्रधानांची दुर्घटनास्थळी भेट. जखमींची केली विचारपूस. नागपूरमध्ये हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार. यंदाचं विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये 26-28 डिसेंबर दरम्यान होणार. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार हजेरीमुळे बळीराजा पेरण्यांच्या तयारीत. आता सविस्तर बातम्या. अहमदाबादमध्ये शुक्रवारी अपघातग्रस्त झालेल्या विमानाचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर अर्थात ब्लॅक बॉक्स काल सापडला आहे. याद्वारे अपघातापूर्वीच्या परिस्थितीवर प्रकाश पडू शकेल अशी अपेक्षा आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर जेनेक्स इंजिन असलेल्या बोईंग 787 विमानांची अतिरिक्त सुरक्षा चाचणी करण्याचे निर्देश हवाई वाहतूक महासंचालकांनी एअर इंडियाला दिले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आतापर्यंत डीएनएचे सुमारे 200 नमुने गोळा करण्यात आले आहेत. 7 मृतदेह नातेवाईकांकडे सोपवण्यात आले आहेत. अपघातानंतर या भागातल्या काही स्थानिक लोकांचा ठावठिकाणा लागत नसून त्यांचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अहमदाबाद सरकारी रुग्णालयात जाऊन विमान अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांची भेट घेतली. अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी रमेश विश्वासकुमार यांचीही त्यांनी विचारपूस केली. तसंच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर मोदी यांनी बैठक घेऊन बचाव कार्याचा आढावा घेतला. अपघातग्रस्त भागामध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि लष्कराच्या मदतीला सामान्य नागरिकही पुढे सरसावले आहेत. रक्तदान करण्यासाठी अनेकजण पुढे येत असून प्रवाशांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजन आणि निवासाचीही व्यवस्था केली जात आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर योग कनेक्ट या जागतिक शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्ली इथं सुरुवात होत आहे. आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या या परिषदेची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्य अशी आहे. देश परदेशातले सुमारे 1000 अभ्यासक या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. जगभरातल्या आंतरराष्ट्रीय योग संस्थांचे प्रतिनिधी दूरस्थ पद्धतीनंही उपस्थित राहतील. अमेरिका ब्रिटन दक्षिण कोरिया आणि बहारीनमधले तज्ज्ञही परिषदेत सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा गेल्या दशकातला प्रभाव या विषयावरचा अहवाल परिषदेच्या निमित्तानं प्रसिद्ध केला जाणार असून योग शिक्षण आणि योगाभ्यासाचा लाभ या विषयावर विविध सत्र घेण्यात येणार आहेत. नागपूरमधल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्समध्ये वैद्यकीय उपचारासंबंधी सर्वोत्तम पद्धती या विषयावरच्या परिषदेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आयोजित केलेल्या या परिषदेला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल संबोधित केलं. 2 दिवसांच्या या परिषदेत रुग्ण केंद्रित काळजी संचलन कार्यक्षमता डिजिटल परिवर्तन आणि शैक्षणिक उत्कृष्टता यावर लक्ष केंद्रित करून विविध एम्स संस्थांनी स्वीकारलेल्या अनुकरणीय पद्धती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देशभरातल्या एम्स संस्था प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजना विभाग आणि संरक्षण मंत्रालय या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. नागपूरमध्ये सुमारे 8000 कोटी रुपये गुंतवणुकीचा हेलिकॉप्टर उत्पादन कारखाना उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूर इथं केली. यासंदर्भात मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन आणि महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरमधल्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला यामुळे गती मिळेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशी सुमारे 2000 रोजगार निर्मिती होणार असून या प्रकल्पात 8 वर्षांमध्ये सुमारे 8000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. हा करार भारताच्या मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देणारा टप्पा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. आज जागतिक रक्तदाता दिन आहे. त्याचं औचित्य साधून आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या सोमवारी 16 जून रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात आकाशवाणी पुणे केंद्राच्या सभागृहात हे शिबिर होणार आहे. तरी शिबिरामध्ये रक्तदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्याच्या उद्देशानं मुंबई रायझिंग हा उपक्रम आयोजित केला जात आहे. त्याअंतर्गत 5 प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईमध्ये त्यांचं केंद्र स्थापन करण्यासाठी आज इरादापत्र प्रदान केली जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार तसंच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हेही कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सिडगोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे देशातल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार आहे. ही देशातली अशा प्रकारची पहिली आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे. विदर्भ वगळता राज्यातल्या सर्व विभागात येत्या सोमवारपासून पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. विदर्भामध्ये मात्र 25 जून रोजी शाळा सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. या विभागामार्फत राज्यभर शाळा प्रवेशोत्सव उपक्रम साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, सनदी आणि शासकीय अधिकारी जवळच्या शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेला भेट देतील. मुलांची शाळांमधली संख्या आणि उपस्थिती वाढावी आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचा आढावा घेतला जाणार आहे. विश्व मराठी संमेलन यावर्षी नाशिक इथं येत्या 26-28 डिसेंबर रोजी होणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी काल नाशिकमध्ये दिली. विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. या वर्षाच्या सुरुवातीला पुण्यात पार पडलेल्या विश्व मराठी संमेलनात झालेल्या पुस्तक आदानप्रदान उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे नाशिक इथल्या संमेलनातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मराठी साहित्याची माहिती मिळावी म्हणून मराठी साहित्य संग्रहालय स्थापन करण्यात येणार असल्याची माहितीही सामंत यांनी यावेळी दिली. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 2 दिवसांपूर्वी एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट देऊन तिथल्या गैरव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एसटी महामंडळानं एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातल्या हॉटेल थांब्यांबाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे. या हॉटेल थांब्याची निवड करताना तिथली स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्यानं विचार केला जाणार आहे. मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी हॉटेल थांब्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली आहे. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत लंडन इथं लॉर्ड्सवर सुरू असलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अजिंक्यपदाच्या जवळ पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळावर काल दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं वर्चस्व दिसून आलं. स्पर्धेत अजिंक्य राहण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 69 धावांची आवश्यकता असून त्यांचे 8 खेळाडू शिल्लक आहेत. तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेनं 2 गडी बाद 213 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियानं 2 डावात 212 आणि 207 धावा केल्या आहेत. आता बातमी पाऊस पाण्याची. राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळत असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे ओढे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कणकवली तालुक्यात कळसुली इथं ओढ्यात वाहून गेल्यानं एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती विभागानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातही पावसाचा जोर असून आज आणि उद्या दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. जालना शहरासह जिल्ह्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सलग 3 दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीपातल्या कपाशीच्या लागवडीसह पेरणीच्या कामांना जोरदार सुरुवात केली आहे. हवामान. कोकणात बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 18 आणि 19 तारखेला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. अहमदाबादमधल्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. पंतप्रधानांची दुर्घटनास्थळी भेट, जखमींची केली विचारपूस. नागपूरमध्ये हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना उभारणार. यंदाचं विश्व मराठी संमेलन नाशिकमध्ये 26-28 डिसेंबर दरम्यान होणार. जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर. आणि राज्याच्या बहुतांश भागात पावसाच्या जोरदार हजेरीमुळे बळीराजा पेरण्यांच्या तयारी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.